मेडिसिन नाही ग्रॅज्युएट करतात. मी तर पेन्सिल ट्रेनिंग केलंय सर विथ 90%.